आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता संपुष्टात. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
साथियो, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले. वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे. वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलं ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं. सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काय विकत घ्यावं काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 7.5 अब्ज डॉलरची घट झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतं.
जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरी भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत जीरामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यासंदर्भात म्हणाले,
कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज IIT मुंबई इथे हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याच्या ऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावतीत फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घातखेडा इथल्या तलावात बुडून बहीण आणि भावांसह चौघांचा मृत्यू झाला. तलावात उडी मारल्यावर खोलीचा अंदाज न आल्यानं त्यातली एक मुलगी बुडू लागली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर मुलांनीही पाण्यात उड्या मारल्या असता त्यांचाही बुडून मृत्यू झाला. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग 3 दिवस पडलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहरांकडून.
जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अक्षरशः धुळीला मिळाल्यामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान झालं. रातांब्यांसारख्या पिकांचीही वाट लागली. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये महावितरणचे उच्चदाब वाहिनीचे 108 तर लघुदाब वाहिनीचे 235 खांब पडले. त्यामुळे आणि झाडंही कोसळल्यामुळे वीज वाहिन्या तुटून अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणचं सुमारे 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. कर्मचारी दिवस रात्र एक करून युद्ध पातळीवर काम करत असले तरी अनेक ठिकाणी 24 तास उलटून गेल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. कारण नुकसानाची व्याप्तीच तेवढी मोठी आहे. या कालावधीत विवाह सोहळ्यांसह अनेक समारंभ पूर्व नियोजित असल्याने संबंधित सर्वांची मोठी तारांबळ उडाली. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
मुंबई विद्यापीठातले सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त संस्थेतल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 26 मेपर्यंत नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई विद्यापीठाच्या mu.edmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतील. LLM CET साठी अर्ज करायलाही मुंबई विद्यापीठानं 15 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथं HPCA मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. RCBनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 166 धावा केल्या होत्या. बंगळुरू संघानं हे लक्ष 20व्या षटकात 2 गडी राखून पूर्ण केलं. या विजयामुळे RCB आता गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली असून मुंबईच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता संपुष्टात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.